अभ्यास पुस्तक पाठ 3 राहणीमान 4 रीति भूतकाळ 2 व्हाट्सअप काल आणि आज।
अरे आपण एक नवा व्हाट्सअप ग्रुप बनवूया का?
अरे हो, आपल्याला फार गरज आहे त्याची। आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांना एकाच वेळी चटकन संदेश पाठवता येईल, नाहीतर किती गोंधळ होतो। काल पाहिलंस ना, निम्मे जण पोचलेच नाहीत सिनेमा हॉलवर।
हो रे, 21व्या शतकात आपली ही अवस्था? आपल्या आईवडिलांच्या वेळी ते काय करत असतील कोण जाणे।
ते खूप स्मार्ट होते बरं। माझी आई सांगत होती की ती आणि तिच्या मैत्रिणी फोनची साखळी करत असत। एक दुसरीला फोन करत असे आणि दुसरी तिसरीला, असं करूनच त्या निरोप पुढे पोहोचवत असत।
सही आयडिया होती रे। तेव्हा ना मोबाईल होते ना इंटरनेट, सॉलिड गोची होत असणार ना।
अरे हे तर काहीच नाही, आपले पूर्वज तसे भारीच होते। अगदी शिवाजी महाराजांच्या काळात पण त्यांनी तातडीने निरोप पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले होते।
ते कसे?
ते काय करत असत माहितीये का? एक तर ढोल वाजवून सांकेतिक तालामध्ये बातमी देत असत, रात्रीची वेळ असेल तर आकाशात तोफेचे गोळे उडवत असत, कोंढाणा सर झाल्याची बातमी अशीच दिली म्हणे, आणि सगळ्यात सही काय माहितीये का? अरे त्यावेळी पण महाराजांचे हेरांचे जबरदस्त जाळे होते। त्यावेळेच्या लोककलाकारांचाही ह्यात मोठा सहभाग आहे। जसे वासुदेव गावोगाव फिरून निरोप आणि संदेश पोहोचवत असत, कीर्तनकार कीर्तनातून आणि शाहीर पोवाड्यातून लोकजागृतीचे काम करत असत।
तुला बरं सगळं माहीत असतं।
अरे माझी आई देते मला ही सगळी माहिती, शिवाय ती ना तिच्या आठवणी लिहून ठेवते आणि कधी कधी मला वाचायला देते।